त्यासाठी सिमेंटिक बनवलं पण तेवढं फोटो आले पण आणि वीज बोलता घ्यायचं नसतं त्यांना खोटेपणाने बोलणं.
हॅलो मॅम, मी अर्चना बोलते ब्रांच फेस स्कीम मधून. तुमची फ्लॅट साठी इन्क्वायरी होती, तर तुमचं काही इंटरेस्ट आहे का फ्लॅट घेण्यामध्ये? ओके, मी काही फ्लॅट घ्यायचा इंटरेस्ट नाही का तुम्हाला? ठीक आहे ठीक आहे, चालेल.